नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज डेटा स्ट्रक्चर मधील सर्चिंग टेक्निक काय आहे ते आपण शिकणार आहोत. तसे तुम्हाला डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय हे चांगल्या प्रकारे माहित आहे. डेटा स्ट्रक्चरलाच आपण ब्रांच ऑफ द कम्प्युटर सायन्स असे म्हणतो, कारण ज्यावेळी तुम्ही एखादा प्रोग्राम इम्प्लिमेंट करतात त्याआधी तुम्हाला त्यासाठी अल्गोरिदम लिहावा लागतो, हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. हा अल्गोरिदम परफेक्ट असेल तर तुम्ही इझिली प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतात. हा अनुभव सर्वांनाच असेल, आहे ना? जे विद्यार्थी असतील त्यांना आणि जे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करत असतील त्यांना देखील लक्षात येईल अल्गोरिदमचे महत्व काय असते. तर हेच काय, साधे रोजच्या जीवनातील उदाहरण बघा. जर तुम्हाला एखादी भाजी करायची असेल तर त्यासाठी बघा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असते, जसे की भाजी आणणे, निवडणे, धुणे, नंतर भाजी करण्यासाठी गॅस पेटवणे, कढई ठेवणे, तेल टाकणे, इथपासून तर भाजी पूर्ण होईपर्यंत सर्व माहिती आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अरेंज केलेली असते आणि त्यानुसार आपण ती भाजी बनवतो, मग ती भाजी चविष्ट होते. तोच फंडा या प्रोग्रामच्या अल्गोरिदम मध्ये असतो. तो अल्गोरिदम असाच जर ऑर्गनाइज असेल तर प्रोग्राम हा विदाउट एरर इझिली एक्झिक्यूट होतो. आणि हा अल्गोरिदम सुटेबल असण्यासाठी डेटा स्ट्रक्चरची गरज असते. म्हणजे कसे, तर डेटा ऑर्गनाइज करणे, स्टोअर करणे, मॅन्युप्युलेट करणे हे सर्व या डेटा स्ट्रक्चरमध्ये होते. म्हणून डेटा स्ट्रक्चरला आपण ब्रांच ऑफ द कम्प्युटर सायन्स म्हणतो. कम्प्युटर सायन्समध्ये खूप मोठ्या डेटामधून आपल्याला हवी असणारी इन्फॉर्मेशन ही रिट्राईव्ह करणे हे टाइम कन्झ्युमिंग टास्क आहे आणि ती कॉमन आहे. या टास्कला आवश्यक असणारी बाब म्हणजे इफेक्टिव्ह सर्चिंग मेकॅनिझम. आता आपण या सर्चिंग मेकॅनिझमकडे वळू, म्हणजे सर्चिंग म्हणजे काय ते बघू. सर्चिंग इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द लोकेशन ऑफ द टार्गेट अमंग अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय, तर लिस्ट मधील आपल्याला हवा असणारा ऑब्जेक्ट किंवा डेटा किंवा इन्फॉर्मेशन च्या लोकेशन पर्यंत पोहोचून तो डेटा रिट्राईव्ह करणे होय. सर्च साठी दोन बेसिक टेक्निक असतात, त्या कुठल्या, तर सिक्वेन्शियल सर्च आणि बायनरी सर्च. सिक्वेन्शियल सर्च टेक्निक ही बायनरी सर्च पेक्षा इझी असते. ही टेक्निक आपण केव्हा युज करतो, जेव्हा रेकॉर्ड हे विदाउट सॉर्टिंग असते तेव्हा. म्हणजे जो काही रेकॉर्ड तुम्हाला सर्च करायचा आहे तो रेकॉर्ड हा सॉर्ट केलेला नसतो, त्यावेळेला आपण ही सिक्वेन्शियल सर्च टेक्निक यूज करतो. किंवा जेव्हा स्टोरेज मीडियम मधून डेटा आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस करता येत नाही, म्हणजे डेटा डायरेक्ट ऍक्सेस करण्याची फॅसिलिटी नसते, त्यावेळेला देखील आपण या सिक्वेन्शियल सर्च टेक्निकचा उपयोग करतो. याचे उदाहरण म्हणजे मॅग्नेटिक टेप आणि लिंक लिस्टचे सिक्वेन्शियल स्टोरेज. यात डेटा कधी ऑर्डर असतो तर कधी ऑर्डर नसतो. आणि दुसरी टेक्निक आपण बघितली ती बायनरी सर्च टेक्निक. तर बायनरी सर्च टेक्निक म्हणजे काय, तर ज्यावेळी लार्ज लिस्ट असते त्यावेळी सिक्वेन्शियल सर्चचा आपण उपयोग करू शकत नाही, तेव्हा या बायनरी सर्चचा आपण उपयोग करतो. बायनरी सर्च ही मेथड आपण ज्यावेळी डेटा सॉर्टेड असतो त्यावेळी यूज करतो. बायनरी सर्च साठी नंबर ऑफ एन कम्पॅरिझन वर्ड्स केस मध्ये कसतात. पर्टिक्युलर रेकॉर्ड सर्च करताना सर्च टेक्निक्स काही आणखी टेक्निक मध्ये कॅटेगराइज्ड होते. तर त्या टेक्निक कुठल्या, तर फिबोनाची सर्च, हॅश सर्च आणि इंडेक्स सिक्वेन्शियल सर्च. या टेक्निक देखील आपण रेकॉर्ड सर्च करताना यूज करतो. तर आज आपण कन्सेप्ट ऑफ सर्चिंग, सिक्वेन्शियल सर्चिंग आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी, तसेच बायनरी सर्च आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी हे बघणार आहोत. सर्वप्रथम सर्चिंग काय आहे ते बघू. सर्चिंग मीन्स द प्रोसेस ऑफ लोकेटिंग टार्गेट डेटा इज नोन एज सर्चिंग. आपल्याला जो डेटा हवा आहे त्या डेटापर्यंत पोहोचणे, त्या डेटाला शोधणे म्हणजेच सर्चिंग होय. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. आता बघा, जर तुमच्या अगदी जवळचा मित्र असेल आणि त्या मित्राचा तुम्हाला टेलिफोन नंबर माहित नाही, तर तो टेलिफोन नंबर तुम्ही कुठे शोधाल? तर टेलिफोन डिरेक्टरीमध्ये. टेलिफोन डिरेक्टरी ही तुमच्या टेबल किंवा फाईल सारखीच असते, त्यात सुद्धा रेकॉर्डचे कलेक्शन असते. आता तुम्ही या टेलिफोन नंबरवरून त्या मित्राचे नाव शोधाल किंवा ऍड्रेस शोधाल. म्हणजे हा टेलिफोन नंबर ही काय झाली, तुमची एक युनिक की झाली. टेलिफोन नंबर अजून कोणी दुसऱ्याचा, अजून कोणी दुसऱ्या व्यक्तीचा तोच नसेल ना. टेलिफोन नंबर हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, म्हणून त्या नंबर थ्रू तुम्ही त्याचे नाव आणि ऍड्रेस इथपर्यंत पोहोचू शकाल. म्हणजे त्या टेबलमध्ये टेलिफोन नंबर ही युनिक की झाली. प्रत्येक रेकॉर्डमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त फील्ड्स असतात, म्हणजे की व्यक्तीचे नाव, पत्ता आणि टेलिफोन नंबर. रेकॉर्डमधील डिफरन्स किंवा दोन रेकॉर्ड जर डिस्टिंग्विश करायचे असतील तर त्यासाठी या नंबर ऑफ फील्ड्सचा उपयोग आपण करतो, त्यालाच कीज असे म्हणतात. तर तुम्ही आधी त्या पर्टिक्युलर रेकॉर्डमधून टेलिफोन नंबर शोधाल, नंतर नाव, तसेच त्या व्यक्तीचा ऍड्रेस. जर हा डेटा युनिक असेल तर त्या कीला आपण काय म्हणणार, प्रायमरी की. म्हणजेच काय, तर तुम्ही जो मित्राचा टेलिफोन नंबर शोधला तर ती टेलिफोन डिरेक्टरीची प्रायमरी की झाली, कारण टेलिफोन नंबर हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आता सपोज तुम्हाला डिरेक्टरीमध्ये टेलिफोन नंबर ऐवजी नेम ही की टेलिफोन डिरेक्टरीसाठी दिली, तर काय, एकाच नावाचे दोन व्यक्तीही असू शकतात ना. तर म्हणून टेलिफोन नंबर ही या टेलिफोन डिरेक्टरीची प्रायमरी की. इन ब्रीफ, द सॉर्टेड ऑर्गनायझेशन ऑफ डिरेक्टरी मेक सर्चिंग इझियर अँड फास्टर. आपण डेटा स्ट्रक्चरमध्ये दोन प्रकारचे लिनियर डेटा स्ट्रक्चर यूज करतो, ते कुठले बरं, तर ते ऍरे आणि लिंक लिस्ट. ते कशासाठी, तर डेटा स्टोअर करण्यासाठी. तर ही जी सर्चिंग टेक्निक आहे ती डेटा ज्याप्रमाणे ऑर्गनाइज केलेला असतो त्याप्रमाणे व्हेरी होते. आणि हा डेटा आपण स्टोअर करताना प्रायमरी किंवा सेकंडरी स्टोरेजवर करतो, म्हणजेच परमनंट स्टोरेजवर करतो. या स्टोरेज ऑर्गनायझेशननुसार आपण डेटा सर्चिंग हे दोन प्रकारे करतो, इंटरनल सर्च आणि एक्सटर्नल सर्च. म्हणून या सिक्वेन्शियल सर्चला लिनियर सर्च असे म्हणतात. जर सर्च टेबलवर अप्लाइड होत असेल तर टेबल हा सेकंडरी स्टोरेजवर रिसाइड्स होतो, म्हणजे हार्ड डिस्कवर, यालाच एक्सटर्नल सर्चिंग म्हणतात. आणि जर टेबल हा आपण सर्च करताना प्रायमरी स्टोरेजवर केला, म्हणजेच इन मेमरी, तर त्यालाच आपण इंटरनल सर्चिंग असे म्हणतो. आणि इंटरनल सर्चिंग ही एक्सटर्नल सर्चिंग पेक्षा फास्ट असते. सर्चिंग अल्गोरिदम हा दोन आर्ग्युमेंट्स ऍज अ पॅरामीटर ऍक्सेप्ट करतो, फर्स्ट अ टार्गेट व्हॅल्यू टू बी सर्च अँड सेकंड द लिस्ट टू बी सर्च. तर सर्च अल्गोरिदम काय करतो, तर तो सर्च करतो. काय सर्च करतो, तर लिस्ट मधील टार्गेटेड की. आणि जर ती की नाही सापडली तर तसे देखील आपल्याला इन्फॉर्म करतो. इन शॉर्ट, वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर ऍप्लिकेशन सर्च इज व्हाइल ऍडिंग अ रेकॉर्ड इन द कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. व्हाइल ऍडिंग द रेकॉर्ड इज सर्च बाय की अँड इफ नॉट प्रेझेंट इट इज इन्सर्टेड इन द कलेक्शन. सच अ टेक्निक ऑफ सर्चिंग द रेकॉर्ड अँड इन्सर्टिंग इट इफ नॉट फाउंड इज नोन ॲज सर्च अँड इन्सर्ट अल्गोरिदम. विथ दिस द सर्चिंग कन्सेप्ट इज क्लिअर, हो ना. त्यात काही कठीण नाही आहे. सर्च म्हणजे काय, तर आपल्याला फाईल मधून ज्या रेकॉर्डची पर्टिक्युलर की हवी आहे त्या लोकेशन पर्यंत पोहोचणे आणि तो डेटा रिट्राईव्ह करणे म्हणजेच सर्च होय. त्याचप्रकारे आपण बघितले सर्चिंगचे दोन प्रकार असतात, एक इंटरनल सर्च आणि एक्सटर्नल सर्च. तर इंटरनल सर्च काय, तर ज्या वेळेला तुमचा रेकॉर्डचा टेबल हा सेकंडरी स्टोरेजवर स्टोअर असतो, म्हणजेच हार्ड डिस्कवर, तर त्यावेळेला त्याला एक्सटर्नल सर्चिंग म्हणतात. आणि इंटरनल सर्चिंग काय, तर ज्या वेळेला तुमचा डेटा हा प्रायमरी स्टोरेजवर म्हणजेच मेमरीमध्ये स्टोअर असतो तर त्याला इंटरनल सर्चिंग म्हणतात. एक्सटर्नल सर्चिंग काय, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या वेळेला आपण सर्चिंग अल्गोरिदम लिहितो त्यावेळेला दोन आर्ग्युमेंट ऍज अ पॅरामीटर्स आपल्याला लागतात. तर ते कुठले? अ टार्गेट व्हॅल्यू टू बी सर्च आणि दुसरं म्हणजे द लिस्ट टू बी सर्च. या प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऍज अ पॅरामीटर्स आपण यूज करतो. तर यात फार काही नाही, एवढेच आहे. तर आता आपण पुढे बघणार आहोत सर्चिंग टेक्निकचे आपण दोन प्रकार बघितले, तर त्यातला आपण सिक्वेन्शियल सर्च टेक्निक बघू. सर्वात सोपी सर्च टेक्निक म्हणजे सिक्वेन्शियल सर्च टेक्निक होय. ही टेक्निक आपण केव्हा यूज करतो? जेव्हा अनसॉर्टेड रेकॉर्ड स्टोअर असतो किंवा स्टोरेज मीडियम मधून डेटा हा आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस करता येत नाही, त्यावेळी आपण सिक्वेन्शियल सर्च टेक्निक यूज करतो. त्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मॅग्नेटिक टेप आणि लिंक लिस्ट. मॅग्नेटिक टेप आणि लिंक लिस्ट हे सिक्वेन्शियल स्टोरेज आहेत, जेथे डेटा ऑर्डर असतो किंवा ऑर्डर नसतो. रेकॉर्डचे कलेक्शन हे स्टोअर करण्यासाठी दोन वे असतात, ते म्हणजे कुठले? तर सिक्वेन्शियल आणि नॉन सिक्वेन्शियल वे. म्हणजे आपण डेटा स्टोअर करताना हा एकतर सिक्वेन्शियल स्टोअर करणार किंवा नॉन सिक्वेन्शियल या ऑर्डरने आपण डेटा हा स्टोअर करणार. फॉर टाइम बिईंग समजा तुमच्याकडे सिक्वेन्शियल फाईल एफ आहे आणि ह्या एफ फाईल मध्ये तुमच्याकडे नंबर ऑफ एन रेकॉर्ड आहे आणि तुम्हाला जो रेकॉर्ड रिट्राईव्ह करायचा आहे त्याची सर्टेन की व्हॅल्यू काय? तर की. मग की व्हॅल्यू के आय एज आय इज इक्वल टू 1 to n. आय हे काय आहे? तर पर्टिक्युलर की साठीचे लोकेशन. ह्या ऑर्डर नुसार तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या रेकॉर्ड मधील की व्हॅल्यू ही रिट्राईव्ह करू शकतात आणि यालाच काय म्हणतात? तर सिक्वेन्शियल सर्च. म्हणजे रेकॉर्ड हा सिक्वेन्शियली यामध्ये एक्झामिन होतो. म्हणजे या सिक्वेन्शियल सर्च मध्ये काय होते? तर सर्च होताना फाईल मधील फर्स्ट रेकॉर्ड आधी सर्च केला जातो, त्यानंतर अवेलेबल असलेल्या नेक्स्ट रेकॉर्ड ला सर्च करते. या पद्धतीने ही सर्चिंग प्रोसेस कंटिन्यू होते आणि जेथे तुम्हाला हवा असलेला डेटा मिळतो तेथे आपल्याला तो डेटा मिळाला असे मेसेज मिळतो, किंवा डेटा फाइंड नसेल झाला तर तसेही इन्फॉर्म होते. म्हणून या सिक्वेन्शियल सर्चला लिनियर सर्च असे म्हणतात. आता आपण या सिक्वेन्शियल सर्च साठी अल्गोरिदम बघूया. हा अल्गोरिदम तुम्हाला स्लाइड वर दिलेला आहे, त्यात बघा. फर्स्ट लाईन सेट आय इज इक्वल टू 1, फ्लॅग इज इक्वल टू 0. आणि आता सेकंड लाईन कम्पेअर की ऑफ आय अँड टार्गेट. यामध्ये तुम्हाला जी की फाइंड करायची आहे ती म्हणजे टार्गेट व्हॅल्यू आणि सर्च करताना तुम्ही ज्या की वर आहेत ती म्हणजे काय? तर की ऑफ आय. म्हणजे आय हे काय झाले? त्या कीचे लोकेशन. तर सेकंड लाईन मध्ये ह्या दोघांना कम्पेअर केलेले आहे. आता बघा इफ कंडिशन. इफ की ऑफ आय इज इक्वल टू टार्गेट, म्हणजे आता जे कीचे लोकेशन आहे ते म्हणजे तुम्हाला हवे असणारे लोकेशन असेल, म्हणजे तुमचे टार्गेटेड व्हॅल्यू जर असेल तर काय? फ्लॅग इज इक्वल टू 1, लोकेशन इज इक्वल टू आय. गो टू स्टेप 5. म्हणजे तुम्हाला हवी असलेली जी व्हॅल्यू आहे ती या की ऑफ आय मध्ये, म्हणजे आय ह्या लोकेशन मध्ये आहे. तर तुम्ही कुठल्या स्टेपला जाल? 5 स्टेपला. 5 स्टेप काय आहे? इफ फ्लॅग इज इक्वल टू 1 देन रिटर्न आय एज पोझिशन ऑफ टार्गेट लोकेटेड. म्हणजे जी पोझिशन तुम्हाला मिळालेली आहे ती तुमची टार्गेटेड व्हॅल्यूची आहे, अदरवाइज तुम्हाला रिपोर्ट काय मिळेल? टार्गेट नॉट फाउंड. म्हणजे तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला येथे नाही मिळाली. या प्रकारे त्यानंतर थर्ड स्टेप बघा. मूव्ह टू नेक्स्ट डेटा एलिमेंट. समजा या केस मध्ये की ऑफ आय इज नॉट इक्वल टू टार्गेट, यामध्ये सिक्वेन्स प्रमाणे तो नेक्स्ट डेटा सर्च करेल. म्हणजे काय? म्हणजे नेक्स्ट लोकेशनला तो जाणार. म्हणजे इथं आपण लोकेशन साठी काय यूज केलं आहे? तर आय. म्हणून स्टेटमेंट काय येणार? आय इज इक्वल टू आय प्लस 1. त्यानंतर फोर्थ स्टेप काय होणार? तर आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. गो टू स्टेप 2. म्हणजे जर आता लोकेशन हे नंबर पेक्षा लहान आले, एन पेक्षा लहान असेल, तर काय होणार? पुन्हा तो स्टेप रिपीट होईल, पुन्हा तो की ऑफ आय आणि टार्गेट यामध्ये कम्पेअर करेल, पुन्हा या स्टेप रिपीट होतील. आणि फिफ्थ स्टेप तर आपण बघितलीच आहे. आणि सिक्स्थ स्टेप काय तर स्टॉप, तुमचे अल्गोरिदमचे एज्युकेशन संपणार. आता बघा, तुम्हाला स्लाइडवर या हा अल्गोरिदम युज करून एक एक्झाम्पल दिलेले आहे. त्यात बघा, इथे एक सिक्वेन्शियल अनऑर्डर्ड डेटा दिलेला आहे, म्हणजे डेटा सिक्वेन्शियल आहे पण तो ऑर्डर नाही. आणि यामध्ये तुम्हाला सर्च करण्यासाठी जो एलिमेंट आहे तो आहे 27. बघा, त्या डेटामध्ये तुम्हाला इंडेक्स आणि एलिमेंट्स दिलेले आहे. वर दिलेले आहे इंडेक्स आणि खाली दिलेले आहेत त्याचे एलिमेंट्स. तर आता यात तुम्हाला 27 हा नंबर शोधायचा आहे. त्याचे लोकेशन म्हणजे त्याचे इंडेक्स काय तर 6, आणि शोधण्यासाठी नंबर कुठला तर 27. तर आता आपण आय इज इक्वल टू 0 म्हणजे आय काय तर लोकेशन, लोकेशन इज इक्वल टू 0 आणि टार्गेटेड एलिमेंट कुठला तर 27 हा आपण सर्च करू. आता आपण काय करणार, अल्गोरिदम मध्ये ज्याप्रमाणे आपण कीचे लोकेशन हे आपल्या टार्गेटेड व्हॅल्यूशी कम्पेअर केले, सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे काय करणार तर आयत लोकेशन हे 27 कम्पेअर करणार. आणि जर तो इंडेक्स आपल्याला मिळाला तर तो इंडेक्स म्हणजे कुठला तर 6. 6 हा नंबर आय या लोकेशनशी जर मॅच झाला तर आपले सर्च हे सक्सेसफुली होणार. आणि जर आय हा इंडेक्स हा आपल्याला हव्या असणाऱ्या इंडेक्सशी मॅच नाही झाला तर पुन्हा आपण कम्पॅरिझन करणार किंवा आपल्याला रिपोर्ट काय मिळणार, टार्गेट नॉट फाउंड. तर आता हाच अल्गोरिदम आपण यामध्ये इम्प्लिमेंट करणार. तर त्यासाठीचा प्रोग्राम तुम्हाला स्लाइडवर दिलेला आहे. त्यात बघा, फर्स्ट स्टेटमेंट आपण यूज केली आहे, इंटीजर सिक्वेन्शियल सर्च फंक्शन आपण यूज केलेलं आहे आणि त्यामध्ये 3 पॅरामीटर्स आहेत. तर ते कुठले तर एलिमेंट टू बी सर्च, म्हणजे जो एलिमेंट आपल्याला सर्च करायचा आहे तो, त्यानंतर अॅरे ए, त्या अॅरे मधील आपल्याला एलिमेंट सर्च करायचा आहे म्हणून त्यामध्ये आपण काय पॅरामीटर्स घेतलेले आहेत तर जी स्टोर्ड व्हॅल्यू आहे, स्टोर्ड व्हेरिएबल आहे म्हणजे की तो आपण घेतलेला आहे, तो आपण डिफाइन केला आहे. त्याचप्रमाणे अॅरे डिफाइन केला आहे कारण या अॅरे मध्ये आपला सर्च करण्यासाठीचा एलिमेंट आहे म्हणून. आणि या अॅरे मधील टोटल नंबर यासाठी आपण एन हा व्हेरिएबल इथे घेतलेला आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आवश्यक असणारे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेले आहेत, इंटीजर आय, फ्लॅग इज इक्वल टू 0 आणि पोझिशन. आय हा कशासाठी आपण घेतला आहे तर इंडेक्ससाठी, आणि फ्लॅगला आपण 0 ने सेट केलेला आहे. आणि पोझिशन हा व्हेरिएबल कशासाठी यूज होतोय तर, आणि पोझिशन व्हेरिएबल इज यूज टू स्टोअर द लोकेशन ऑफ द टार्गेट एलिमेंट इफ इट इज फाउंड. नेक्स्ट बघा, आपण फॉर लूप यूज केलेला आहे. फॉर आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन एन, आय प्लस प्लस, म्हणजे आपण सर्चिंग ही 0 लोकेशन पासून स्टार्ट करणार. इंडेक्स एन मायनस 1 अॅरे इंडेक्स, जर एलिमेंट हा आपल्याला सापडला तर फ्लॅग इज इक्वल टू काय असणार आहे, आणि तो पोझिशन व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. जर आपल्याला एलिमेंट हा मिळाला तर कम्पॅरिझन हे ब्रेक होणार. त्यानंतर बघा, रिटर्न द लोकेशन ऑफ द टार्गेट एलिमेंट इफ फाउंड ऑर रिटर्न मायनस 1 इफ द एलिमेंट इज नॉट फाउंड, म्हणजे जर तुम्हाला एलिमेंट हा मिळाला तर रिटर्न पोझिशन, म्हणजे ज्या लोकेशनला तुम्हाला तो मिळालेला आहे ती पोझिशन आपण रिटर्न करणार. आणि जर आपल्याला एलिमेंट हा मिळाला नाही तर रिटर्न मायनस 1, म्हणजे इथं आपल्याला एलिमेंट नाही मिळाला. तर या प्रकारे सिक्वेन्शियल सर्च साठी जो अल्गोरिदम आपण बघितला तो अल्गोरिदम यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता आपण बघणार आहोत टाइम कॉम्प्लेक्सिटी अनालिसिस फॉर सिक्वेन्शियल सर्च. इन जनरल सर्च अल्गोरिदम मध्ये टाइम कॉम्प्लेक्सिटी ही कशी कम्प्युट केली जाते तर ती सर्च करताना किती कम्पॅरिझन्स तयार झालेले आहेत हे कन्सिडर करते. आणि हे नंबर ऑफ कम्पॅरिझन कशावर डिपेंड असतात तर ते तुमचा टार्गेटेड डेटा हा कुठे स्टोअर आहे त्यावर. जर तुमचा टार्गेटेड डेटा फर्स्ट लोकेशनला सर्च झाला, म्हणजे तुम्हाला लिस्टमध्ये सर्च करताना फर्स्ट लोकेशनलाच तुमचा टार्गेटेड डेटा मिळाला, तर तुम्हाला कम्पॅरिझन किती करावे लागणार तर 1. म्हणजे ज्या लोकेशनला टार्गेटेड डेटा हा स्टोअर आहे तो नंबर जो असेल तेवढेच कंपॅरिझन तुम्हाला करावे लागतात. म्हणजे जसे की आता जर टार्गेट डेटा तुमचा सेकंड लोकेशनला असेल तर किती कंपॅरिझन करावे लागतील? दोन. त्याचप्रमाणे जर आय कंपॅरिझन्स असतील तर टार्गेटेड डेटा हा कुठे लोकेटेड असणार? सिम्पल, आय लोकेशनवर. आणि जर एन कंपॅरिझन असतील तर तुमचा टार्गेटेड डेटा हा कुठल्या लोकेशनला स्टोअर असणार? तर एन लोकेशनला. यावरून काय लक्षात येते? तर जेवढे नंबर ऑफ कंपॅरिझन्स तयार होतात तर त्याच नंबरच्या लोकेशनला डेटा हा स्टोअर होतो. आले लक्षात? मग आता ऍव्हरेज कॉम्प्लेक्सिटी ही कशी कॅल्क्युलेट करणार यात? तर त्यासाठी तुम्हाला स्लाइड नंबर 9 वर फॉर्म्युला दिलेला आहे. त्यात बघा, फॉर्म्युला काय आहे तुमचा? ऍव्हरेज कॉम्प्लेक्सिटी इज इक्वल टू सम ऑफ कंपॅरिझन्स फॉर इच पोझिशन ऑफ द टार्गेट डेटा डिवाइड बाय एन. या फॉर्म्युला थ्रू तुम्हाला ऍव्हरेज कॉम्प्लेक्सिटी ही मिळणार आहे. तर त्यात बघा, सम ऑफ कंपॅरिझन्स म्हणजे काय? तर तुमच्या लिस्ट मधील लोकेशन सर्व, म्हणजे 1 पासून तर एन पर्यंत जे काही नंबर्स असतील, जे काही लिस्ट मध्ये नंबर्स इन्सर्टेड असतील, ते डिवाइड बाय एन. म्हणजेच काय? समेशन ऑफ एन. एन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन लिस्ट. समेशन एन डिवाइड बाय एन इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट एन प्लस 1 डिवाइड बाय 2 इंटू 1 बाय एन. तर याला कॅल्क्युलेट करून काय आन्सर येणार? एन प्लस 1 डिवाइड बाय 2. म्हणजेच काय? तर एन प्लस डिवाइड बाय 2 हे तुमचं फायनल आन्सर झालं. ऍव्हरेज नंबर ऑफ कंपॅरिझन हे सिक्वेन्शियल सर्च मेथडने सक्सेसफुली सर्च केव्हा होते? जेव्हा एन प्लस 1 डिवाइड बाय 2 असेल त्यावेळी. सपोज सक्सेसफुली सर्च कंपॅरिझन एन, तर नंबर ऑफ कंपॅरिझन हे ऑर्डर ऑफ एन. तर हे कसं डिनोट होणार? कॅपिटल ओ इन ब्रॅकेट एन, म्हणजे ऑर्डर ऑफ एन. वर्स्ट केस कॉम्प्लेक्सिटी एन म्हणजे काय? तर टार्गेटेड डेटा हा एन लोकेशनला आणि त्याला लागणारे कंपॅरिझन हे देखील एन. आणि बेस्ट कॉम्प्लेक्सिटी ही 1, जेव्हा टार्गेटेड डेटा हा फर्स्ट लोकेशनला स्टोअर असणार त्यावेळी फक्त एकच कंपॅरिझन करावे लागते ना, म्हणून बेस्ट कॉम्प्लेक्सिटी काय? तर 1. सिक्वेन्शियल सर्च करताना फर्स्ट लोकेशन पासून ते लास्ट लोकेशन पर्यंत, म्हणजे एन्थ लोकेशन पर्यंत सिक्वेन्शियली सर्च करतो. लिनियर लिस्ट ही लिंक लिस्ट थ्रू जर इम्प्लिमेंट केलेली असेल तर त्यातून एलिमेंट हा आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस करता येत नाही. तो फक्त जर आय इज इक्वल टू 1 असेल, म्हणजे लिस्ट मध्ये सुरुवातीलाच, म्हणजे फर्स्ट लोकेशनलाच तुमचा टार्गेटेड डेटा जर स्टोअर असेल, म्हणजेच आय इज इक्वल टू 1, त्याचवेळी फक्त तुम्ही तो डायरेक्ट ऍक्सेस करू शकता. अदरवाइज तुम्ही लिस्ट मधून तुमचा टार्गेटेड डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करू शकत नाही. आणि तुम्हाला हे माहितीच आहे, सिक्वेन्शियल सर्च टेक्निक आपण केव्हा युज करतो? ज्या वेळेला लिस्ट ही अनसॉर्टेड असते त्यावेळेला. आणि लिस्टची साईज ही ज्या वेळेला छोटी असेल त्यावेळेला सिक्वेन्शियल सर्च टेक्निक ही इफिशियंट असते. अदरवाइज मोठ्या लिस्टसाठी सिक्वेन्शियल सर्च टेक्निक ही इफिशियंट नाही. सिक्वेन्शियल सर्च आपण ज्या ठिकाणी करतो तर हा डेटा कुठे स्टोअर असणार आहे? तर मॅग्नेटिक टेप किंवा लिंक लिस्टचा यूज करून जेथे लिस्ट तयार केलेली असेल तिथे हा डेटा स्टोअर असतो, कारण यातून आपल्याला डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करता येत नाही. तर इथे सिक्वेन्शियल सर्च टेक्निकचा यूज होतो. आणि आपण याला लिनियर सर्च टेक्निक का म्हणतो? तर जर नंबर ऑफ एलिमेंट्स तुमचे लिस्टमध्ये असणार आहे आणि एन्थ लोकेशनला तुमचा टार्गेटेड डेटा स्टोअर्ड असणार आहे, तर 1 पासून तर एन या लोकेशन पर्यंत तुम्हाला 1 बाय 1 सर्च करावे लागणार आहे. म्हणजे आधी फर्स्ट लोकेशनला, नंतर सेकंडला, नंतर थर्डला, या पद्धतीने तुम्हाला एन्थ लोकेशन पर्यंत सर्च करावे लागणार आहे लिनियरली. म्हणून आपण याला काय म्हणतो? तर लिनियर सर्च टेक्निक. तर या सिक्वेन्शियल सर्च टेक्निकचे काही ऍडव्हान्टेजेस आपण बघू. सिक्वेन्शियल सर्च ही सिम्पल आणि इझी मेथड आहे. सिक्वेन्शियल सर्च स्मॉल लिस्ट साठी इफिशियंट आहे. त्याचप्रमाणे सिक्वेन्शियल सर्च अनसॉर्टेड डेटासाठी सुटेबल आहे. तसेच स्टोरेज स्ट्रक्चर साठी म्हणजे डेटा आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस करण्यासाठी परमिशन नसते, म्हणजे त्याला ती टेक्निक सपोर्ट करत नाही. फॉर एक्झाम्पल मॅग्नेटिक टेप. सिक्वेन्शियल सर्च ही बेस्ट केस म्हणजे वन कम्पॅरिझन, वर्ड केस म्हणजे एन कम्पॅरिझन आणि एव्हरेज केस म्हणजे एन प्लस वन बाय टू कम्पॅरिझन. सिक्वेन्शियल सर्चची कॉम्प्लेक्सिटी ही ऑर्डर ऑफ एन मध्ये असते आणि त्याला डिनोट करताना आपण ऑर्डर ऑफ एन अशी डिनोट करतो. तर ह्या सिक्वेन्शियल सर्चचे डिसएडव्हान्टेज काय? तर सिक्वेन्शियल सर्च लार्ज डेटा साठी अनइफिशियंट आहे. बायनरी सर्च टेक्निक ही सिक्वेन्शियल सर्च पेक्षा ऑर्डर डेटा मधील रेकॉर्ड शोधण्यासाठी सुटेबल असते. तर हे झाले सिक्वेन्शियल सर्चचे डिसएडव्हान्टेजेस. तर सिक्वेन्शियल सर्च म्हणजे काय हे तुम्हाला कळाले? अगदी सिंपल आहे. सिक्वेन्शियल सर्च आपण केव्हा युज करतो? ज्या वेळेला डेटा हा अनसॉर्टेड असतो तेव्हा, किंवा स्टोरेज मधून आपल्याला डेटा हा डायरेक्ट ऍक्सेस करता येत नाही त्यावेळेला आपण ही सर्च टेक्निक युज करतो. त्याप्रमाणे आपण त्याचे एक्झाम्पल काय बघितले? तर मॅग्नेटिक टेप आणि लिंक लिस्ट हे त्याचे एक्झाम्पल आहे, कारण यात डेटा कधी ऑर्डर असतो तर कधी अनऑर्डर असतो. त्याचप्रकारे या रेकॉर्ड आपण जो रेकॉर्ड हा स्टोअर करतो तो रेकॉर्ड स्टोअर करण्यासाठी दोन पद्धती असतात, एक म्हणजे सिक्वेन्शियल वे असतो आणि दुसरा म्हणजे अनसिक्वेन्शियल वे असतो. आणि या सिक्वेन्शियल सर्च मध्ये ज्या वेळेला आपण सर्च करतो त्यावेळेला फाईल मधील आधी फर्स्ट रेकॉर्ड चेक केला जातो, त्यानंतर तो नेक्स्ट रेकॉर्डला चेक करतो. या प्रकारे ही सर्चिंग प्रोसेस सुरू असते. तर याला आपण काय म्हणू शकतो? तर लिनियर सर्च म्हणू शकतो, म्हणजे वन बाय वन सर्चिंग प्रोसेस ही होत असते. त्याचप्रकारे आपण या सर्चिंगसाठी जो अल्गोरिदम बघितला तो अल्गोरिदम ही अगदी सोपा आहे. म्हणजे आधी काय करायचे, तर तुमच्या लिस्टमध्ये ज्या की व्हॅल्यू असतात त्यासाठी इंडेक्स दिलेला असतो किंवा लोकेशन असते, तर ते लोकेशन आणि तुमचे टार्गेटेड व्हॅल्यू किंवा एलिमेंट हे आधी कम्पेअर करायचे. आणि ते कम्पॅरिझन जर वन असेल, म्हणजे की ऑफ आय इज इक्वल टू टार्गेट, तर काय असणार? फ्लॅग इज इक्वल टू वन, तर काय रिटर्न होणार? आय एज पोझिशन ऑफ टार्गेट लोकेटेड, म्हणजे आय ही तुमची टार्गेटेड व्हॅल्यू आहे. आणि जर ही कंडिशन फॉल्स असेल, म्हणजे की ऑफ आय इज नॉट इक्वल टू टार्गेट, देन फ्लॅग इज इक्वल टू झिरो आणि रिपोर्ट काय येणार? तर टार्गेट नॉट फाउंड. तर हा अगदी सोपा अल्गोरिदम आहे आणि तो अल्गोरिदम यूज करून आपण सिक्वेन्शियल लिस्ट मधून 27 हा डेटा सर्च केलेलाच आहे. तर यावरनं तुम्हाला ही सिक्वेन्शियल सर्च टेक्निक अगदी चांगल्या रीतीने समजली असेल असं मला वाटतं.